planet.org.nz. planetaudio.org.nz.
Questão tá, depois surus ali. Oi, olha, bawan, pai, tchengor, murun. Ponengo, noven, vale. Avias, lele, xenache. Tails, galun, ne doile. Pavote, porindo, tuidium. Porni, tui, gazar, kele. Desrobauto, gazar, zatos, questão tá, depois surus ali. Telefon nengor, bawan modun noven balle, baba ektai rautele, washe tane chitle, bapun tortim to gokna, bagre tufan ubrasle, orat lagon kestau, bailan ni suru kele, wolle bawa ji bail santa, gormo jagoman balla, dusria ji bail santa gor paiche, kone tu kaburun dilam. Donui sunak oshe sangle ye pole watop kelam pata sampoi te olha puta gorda te puta do ulam oi olha bawa ji bal sangta gor moja goman balla dusre ji bal sangta gor pai jem kone tu ka borun dilam pain donui sunak oshe sangle ye pole watop kelam sampoi te olha puta gorda te a puta do ulam. Ami agora hasta na a tu yami chitina Rau tele cintat, sai de pauti gordona. Ai lugaran atokut, eka meka gpordona. Agir bawang moden duspurt, sata guniau nastana. Dekun bawang moja sangne tuka, gudien tu motin dor. Kosta ce tuje ngor badu, sodat tu tuspit kor. Gazar zau kur sepra drau, mai pai cu ia dar cor. Oșe curit bawang so e cur, gota stolo jivit por. De kun bawang moje sangne tuka, gotie tu mo din dor. Costa ce tu je ngor bandu, sodat tu tuspit kor. Gazar zau kur sepra drau, mai pai cu ia dar cor. Oșe curit bawang so e cur, gota stolo jivit por.
όσε κορίτ μπαουάτσο εκβούρ κουτά στο λοτζιβιτούρ.
Hey Samir, you recently bought your first home, right?
Yes, I did.
How difficult was it?
Difficult?
Why would it be difficult? Didn't you say you only had 10% deposit for your house?
10% is enough if Mortgage Masters is helping you with home loan.
Mortgage Masters can also help you with refinance or with any rental and commercial property related question. Contact Nathan Saminathan now, a certified financial planner and authorized financial advisor with over 30 years of experience in New Zealand. Call now on 0800-630-7171. Address 619 Dominion Road, Mount Eden or visit mortgagemasters.co.nz.
Namaskar, ani swagat karta haun Richie tumka Aicha Sushega Dunbar Konkani Radio Programmer. जो हमें ब्रॉडकास्ट करता है 104.6 प्लैनेट एफएम अवेयर. दिस प्रोग्राम इज आल्सो सपोर्टेड अदर देन मॉर्गेज मास्टर्स इज सपोर्टेड बाय रिलायंस वेंटिलेशन सिस्टम. मुझे संगता स्टूडियो दसा बैप्टिस्ट.
हाय
गुड इवनिंग बैप्टिस्ट. कसा आहे तू?
हां एकदम बरा.
ओके बैप्टिस्ट तू लास्ट महिन्यात इंडिया गेलोय आणि 4 या 5 सगळ्यांनी तू बोले. In all these places, what was the most interesting and the most memorable thing that you carried back from India here to New Zealand?
The most memorable thing which I carried back from... I went to 3 places, Mumbai, Goa and Agra. Uh-huh. We had 2 weddings. One was in the family and one was a couple from New Zealand who was doing a destination wedding. Yeah, the wedding of that destination was Goa and Agra.
The
bride is from Agra, the groom is from Goa. Not Goa actually. He's a Maharashtrian, but they have their Kul Devi, as you call the temple, is in Goa.
Uh-huh.
So Santa Durga is the temple. The most memorable thing which I enjoyed and I still relish today for centuries to come probably, is the time in Goa I spent. I met a number of people in Goa, and especially for the radio and for getting content, for getting the movies from Goa to New Zealand. And also had a relaxing time in Goa because I was there for 6 days and enjoyed every moment of the beaches, the food, the fish, the people, and everything.
Oh, okay, so that's very interesting. So if you're planning a holiday, is January and February the best time to go to Goa?
Yes, that is, because it is nice and cool. Otherwise, you get into summer and it's too hot and sticky and things like that. And then rainy season, back into...
So welcome back to reality, Baptist. Back to the...
Definitely.
The normal stuff that we do in New Zealand as such, for our bread and butter and for our livelihood as such.
Yes.
4 haftya pahile, aami ek program start kello, Konkani amchi My Bus, to help us to speak Konkani.
Yes.
And we brought some of the recordings of Father Pratap Naik, who is a veteran or who is the founder of teaching the Konkani language among the priests and among the priest colleges or seminaries as such.
Yep.
So, tane amka 4 part shikaille tya programat. Okay. Aun tu ka te 4 part da kaita, tu tike ek vasun sangta hai amka.
To
part pailo, anga picture asat, tacha pukant.
Okay.
Ti polo no, slowly amka vasun sang.
Bore.
To ye kaale bore langa, first part 1 na chasekel kaale bore langa.
Polayat ani vachat.
Means see and read. Okay. Ye pahile drushya ya pahile picture ka kona chahe?
Ye paal. Paal mula lizard maga dista.
Okay, correct. Dista nahi, actually. Lizard.
Paan.
Paan mulher?
Leaf.
Leaf. Paan.
Paan. Bus.
Bus.
Bus mulher bus?
Bus, normal bus.
Baz. Baz mulher khat.
Bed. Khat.
Khat. Bed. Maad.
Maad mulher?
Coconut tree.
Correct.
Ani makod.
Makod.
Makod mulher
monkey.
Monkey.
Animal. Tane ye amka shobdu shikonu, तने स्पीच साउंड्स कोंकणीन स्पीच साउंड्स आयडेंटिफाय केले आमकां ते या दृश्यांत आणि या लँग्वेजांत ताणें म्हळें पाल पान बस बाज माकोड आणि माड तांतू तीन साउंड स्पीचीस मेळटात आमकां समजले कंचे साउंड स्पीचीस
समजले पहिले पाल आणि पान म्हळ्यार प बस आणि बाज म्हळ्यार ब
करेक्ट
माड आणि माकोड म्हळ्यार म
करेक्ट सो I believe that the language of Konkani requires us first to understand the sound speeches.
Yes.
So that the pronunciation is correct, because the sound speeches can have a very subtle variance as such, which we'll learn in the second lesson he taught us.
Yeah.
Okay. The second lesson andu ee picture ampunthi ke sangta yamka
पहिले पिक्चर टाट टाट म्हणजे वेसल
बोशी कशी स्टीलची बोशी
टाट
टाट होय थोसाड
थोसाड
थोसाड म्हणजे तलवार ओके थोसाड तलवार
स्वॉर्ड काइंड ऑफ
यस स्वॉर्ड या
दोसन
दोसन दोसन एक
फूल
फूल एक फुलाचे नाव
फुलाचे नाव दोसन शू फ्लावर तसे दिसतं
होय करेक्ट
दार
दार म्हणजे
डोर
डोर करेक्ट
नोल
नोल करेक्ट
नल
नल
इट्स टॅप
टॅप
नाक
इट्स लाईक अ नोज ओके आंतू साऊंड स्पीचीस कळले या पेजीर
आंतू त टाट आणि तोसड म्हणजे त दार आणि दोसोन म्हणजे द आणि नोळ आणि नाक म्हणजे न
न तरी आम्ही सो साऊंड स्पीचीस शिकल्या प
प ब म
आणि ट ड न ओके नेक्स्ट पार्ट
पहिलो पिक्चर असा कान असो कान
कान कान कान
कायल
कायल चपाटी करचो तवो
पोळी करचो तवो
करेक्ट
कोट
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 कोट म्हणजे लाईक अ वेस्ट
आमचो कोट
कोट वय
गणपती
गणपती गणपती मूर्ती
गणपती मूर्ती
आयडल
गाजर गाजोर
गाजोर
गाजर इज
कॅरेट
कॅरेट आणि गाडी
आणि गाडी
बैलगाडी दिसता बघा बैलगाडी बैलाने चालल्यावर बैलगाडी म्हणतात कोणी दुसऱ्याने चालल्यावर दुसरी गाडी
करेक्ट तर तांतू आमका साऊंड स्पीचेस कंचे मिळले
क आणि
ग कान
काल
कायल कोट गणपती गाजर आणि गाडी
होय
सो आठ साऊंड स्पीचेस प
ब
म ठ ड न आणि ख आणि ग
होय
ओके लेसन नंबर फोर आर वॉशी आम्ही
ओके
ओके
वाचूंगी पहिल्यांदा
हा
फळो
फळो म्हणजे बोर्ड
बोर्ड
ब्लॅक बोर्ड
ब्लॅक बोर्ड
ऑन विच वी राईट हंगा तिके वाचताना तिके सांभाळून वाच
फट
ओके पाठ
पाठ
पाठ म्हणल्यार
आमची पाठ
आमची
बॅक बॅक
बॅक
बॅक बेसिकली
द बेसिक बॅक एज सच ओके पाठ
फूल
फूल
फ्लावर
फ्लावर
वात
वात स्कॅन्डल
वाळ
वाळ म्हणल्यार वाईन
क्रीपर
क्रीपर वाईन
विमान
विमान म्हणल्यार
एरोप्लेन
एरोप्लेन ओके आता फ आणि व ओके आंतू काय तुका दुसरे शब्द येतात की फुलांत
फुल
फुलांत फ अंत
फंत फंत अच्छा दुसरे
काय दुसरे वर्ड येतात की तुका फ अंत
परमोळीस पी आय थिंक
या परमोळीस पी
ओके फुकट फ्री
फ्री फुकट ओके आणि फॉरमॅन
फॉरमॅन आणि ध्यानात आहे ना तू
वालांत वा वा वाट
वाट वोस
वोस वा वा विमानांत वी वी हंगा वी ए असा हंगा वी आय असा विमान
विमान
वाल सो यु नो देर इज this subtle sound. Yeah, there's a subtle difference in the sound, depending upon whether it has got an A or an I
followed by another vowel or something.
Correct,
like that.
Correct. Yes. So in every place where there is an A or an I, it makes a huge difference as such when you speak the Konkani language.
When you pronounce it.
Okay. Now, we get to a little bit of a tough part of Sir and Sher. S and X.
Yes.
Sir and Sher. So, to give you an example, the first picture is?
Sak.
Sak. Sak in English is also called?
Sak.
Sak. Right. Okay. In Konkani, it is called? Sak.
Sak.
Okay. There is another picture next to it, which starts with S-A. It is called?
Cycle.
Cycle. So, in Konkani, it is called cycle. So,
it starts
with S-A.
Yeah.
In English, it starts with C-Y. Okay.
Sotri.
Sotri.
It's like umbrella.
S-O.
So.
So. Sotri. Okay. So, we have got Sak, cycle, and
Sotri.
Sotri. There is a person who is tilling the soil. We call him a farmer. In Konkani, it is called?
Shetkar.
Shetkari. X-E.
Shetkar.
Shetkar. X-E.
Shetkar.
Shetkar. Sa and Sh.
Yeah. Shetkar.
Here is a tailor in...
Shimpi.
Shimpi.
Yeah. Shimpi.
Okay. He is called a...
A tailor.
Tailor. Okay. And then...
Singa.
Shinga.
Singa. So, it's the horns.
Correct. So... X-E is she,
she.
X-I is she. Shimpi.
She.
She.
Yeah. She.
And X, Singa is she. So, Sak,
Cycle,
Sotri,
Shetkari,
Shimpi, Shinga. So, you can see the subtle differences. So, the speech sounds that we picked up in the first part of our broadcast, which we ran about 4 weeks ago, was per,
ber,
ma, ter, de, na, sher,
ker,
and ger, then fer and ver,
sher,
sir, and sher. On that, let's take a break and listen to some music.
Yeah, too heavy stuff.
Ani
Namaskar and welcome back to Sushega Dhanpar. You're listening to Richard and to Baptist, trying to understand sound speeches that were taught to us by Father Pratap Naik in his last session. We just recollected them. Just for your benefit once again, it is sound speeches are pa, ba, ma, ta, da, na, ka, ga, fa, wa, sha, sa. Now, Baptist, the next part of it is a bit tough one.
Okay.
It is cha.
Cha.
And I'm not an expert on it, and it is best to listen to Father Pratap as to how he explains them.
How it is pronounced.
So the words that are there on the sheet here with us is chak, cheat, savi.
Chavi, chikku.
Chikku and chibud.
Chibud.
Chibud is like a rock melon.
Hmm.
Okay?
Yep.
So let us listen to Father Pratap.
Atapalaya lakshidya. Yadam achi katinasa. Anga ek chitra dena. Anga sar kitiya marila?
Chakra.
Chakra. Huh? Anga sar?
Cheat.
Cheat mundi kitiya?
Letter.
Chakra ani?
Cheat.
Atami pude hoche. Anga sope asa. आता मका ये कौन वास्ता था ने हाथ बार पाता है तानीस बात होगा जोकिम
चावी
मिलने तू हनी कौन कर क्या वास्ता
सावी
आता मां कितने कुरिया
आता पाए
जोकिम उन्नता चावी हाँ अनि लेरोय उन्नता चावी कितने कुरिया कौन जी सर के कौन जी चुकी चे दोनी सारखे दोनी चुकीचे किती म्हणतात तुम्ही फरक कळलं तुमका लेरॉय म्हणता चावी चुकी म्हणता चावी स्पेलिंग सेम उच्चार म्हणजे प्रोनाऊन्सिएशन का म्हणजे वेगळं कोणाचे सारखे असेल सर तुम्ही कोणा सपोर्ट करता
चावी
तुम्ही म्हणता चावी म्हणजे तुम्ही लेरॉय सपोर्ट करता किंवा तो तुमच्या फाटल्यात बसला म्हणून असताना तुम्ही किती म्हणता
दोन्ही सारखे
म्हणता पण दोघांकूही तुम्ही दोघांच्या बाजू कसा
चावी
म्हणता तुमका
दोन्ही सारखे
असा म्हणता आता पळया कोकणी लोकांमध्ये हे दोन्ही आवाज असा चावी म्हणता लोक आणि चावी म्हणता लोक असा दोन्ही आवाज असा हे तुमचे सारखे दोन्ही आवाज असा पण भाषेक एक प्रमाण रूप म्हणून असता ने बरोबर एक स्टँडर्ड फॉर्म असा इंग्रजीन सुद्धा तुम्ही शिकताना तुमका एक स्टँडर्ड शिकचे पडटा नाही तुम्ही एक स्टँडर्ड रूप शिकचे पडता म्हणताना स्टँडर्ड घेतलं तर त्याला चावी वो उच्चार स्टँडर्ड प्रमाण आता तुमका प्रश्न पडू येतात सर तो स्टँडर्ड कित्याक म्हणता तुम्ही खंच्या वेळात म्हणता खूप लोक चावी म्हणता ते खरे खूप लोक गोयात चावी म्हणता पण कोकणी भास हेर भाषा परस वेगळी व च आवाज नाही फक्त कोकणी आणि मराठी भाषांनी मात्र असा संस्कृतांना हिंदीत ना पळया सी एच ओ आर असे बरयले हवे ताजो उच्चार आम्ही कोंकणी मनीस कशे करता चोर म्हणता पळया आणि हिंदी मनीस चोर म्हणता तो चोर म्हणना चोर म्हणता बरोबर कित्याक हिंदीन च आवाज ना पण कोंकणीन असा आम्ही चोर म्हणना आम्ही म्हणतात चोर एकलो असा जरा चोर आणि चढ असला चोर नाही एकलो चोर आणि दा चोर पण आवाज च म्हणजे वो च आवाज कोंकणी आणि मराठीन असा आणि मराठीन सुद्धा च आवाज प्रमाण देखील पळ्या ताका मी इंग्रजीन स्पून म्हणता न्ही स्पून ताका मराठीन कितें म्हणटा तुमकां खबर आसा ना आसतले ताका म्हणटा चमचा कोंकणीन आमी ताका चमचो वा थोडे जाणां कुल्यार म्हणून पण ती कोण चमचो म्हणटा ते चमचो म्हणचो ना चमचो म्हणटा आणि मराठीत ताका चमचा म्हणटा. मराठीत जर तुम्ही चमचा म्हणले जाणार चमचा म्हणल्यार अर्थ वेगळो जाता. चमचा म्हणजे तुम्ही हाच्यो खबरो ताका सांगता, ताच्यो खबरो थंय सांगता, तो चमचागिरी करपी. पण चमचा म्हणूंक जायना मराठीन, ताचो अर्थ वेगळो जाता. तशें न्ही गोवाचे गोवाचे न्ही ते आमी करता ताका म्हणटा ते चपाती. चपाती म्हणटा, चपाती म्हणले जाल्यार मराठी प्रमाण मराठीन चुकता. चपाती म्हणजे तुका प्रमाण मराठी येना असो अर्थ जाता, म्हण चपाती म्हणचे पडटा. तशेंच आमकां कोंकणीन च आवाज प्रमाण जाल्ल्यान चावी चपाती हे प्रमाण. तशेंच जाका आमी इंग्लिशेन स्क्विरल म्हणटा ताका कोंकणीन कितें म्हणचे पडले चानी. चानी म्हणपी लोक आसा पूण चानी म्हणले जाल्यार ते बोली रूप जाले. म्हणजे चुकीचे न्हय, हा सारखे समजून घ्या, चुकीचे न्हय पूण ते बोली रूप. डायरेक्टल फॉर्म स्टँडर्ड फॉर्म चानी चावी चपाती चमचो. लक्षात गेले ना, हे शिकचे पडटले, हे सारखे लक्षात घेऊपाक जाय. लक्षात गेले. आता पुढे
चिकू
चिकू चिकू आणि
चिबूळ
चिबूळ. आता एक लक्षात तुम्ही घेतला असताना वा घेतला ना, केन्ना च जाता आणि केन्ना च जाता फरक पडला चडसो. सी एच आय आयले तर ते ची जाता आणि सी एच ए आयले ते चा जाता, चा जायना. जाका आमी इंग्लिशीन फोर्टी म्हणटा, फोर्टी नंबर फोर्टी, कोंकणीतल्या कशें म्हणचें पडलें आमी चाळीस म्हणचें पडलें. खूब लोक चाळीस चाळीस म्हणटा, रेडिओचेर सुद्दां तुमकां दूरदर्शनाचेर ते पळय न्यूज वाचता प्रमाण कोंकणी उलयना ती, कित्याक ताका कोणें शिकोवंक ना. भास म्हणजे कशें आसता, शिकोवची पडटा कोणें तरी, बरोबर न्ही. तशें फुटबॉल खेळटना आमकां कोच आसता, बरोबर आसता वा ना. कोच म्हणजे कोचाची कितें गरज आसता, म्हणजे सांगपाक वा तूं खेळटना तूं कसो खेळटा ते आमकां कळना. तो कोच सांगता अरे बाबा तुजें सारकें जायना, तूं पासींग करिना बरोबर, बॉल चुकीचे पद्दतीन पास करता. म्हण आमकां जावं फुटबॉल जावं व्हॉलीबॉल जावं बास्केटबॉल वखाची खेळ तुमकां आवडटा व क्रिकेट ताका कोच म्हण आसता, बरोबर. तशें भाशेक शिक्षक जो आसा, शिकोवपी आसा, शिकोवपीण आसा ती कोच जाता. तांचे कडल्यान ते शिकचे पडटा. कोचाक जर खबर ना फुटबॉल रुल्स तो त्या खेळटल्यान कितें म्हणून शिकयतलो, शिकोवंक शकना न्ही. म्हणजे ती म्हणून खूप जण शिकोवपी सुद्धा गोंयात ती चूक करता हे लक्षात घेवपाक तुम्ही. म्हणजे सी एच ए आयले ते चा जाता, चा जायना. देखी चानी चावी चाळीस अशे. सी एच आय आयले ते ची जाता, सी एच ई आयले चे जाता. देखी पळय चेडू चेडू पळय उतर सी एच ई डबल डबल डी यू चेडू चेडो बरयतना चे जाता. पूण चेडो हाका अनेक उतर आसा कोंकणी. चलो ते सी एच ओ आयलो, सी एच ओ आयले ते चलो जाता, च जाता, सी एच ओ च जाता. केन्ना केन्ना चो जाता चोर, लक्षात गेले ना. पूण ते चो जायना, चो जायना, च जाता चलो. तशेंच चेडू हाका कोंकणीन अनेक उतर आसा चली, ते चली जायना, ते जाता चली. लक्षात गेले. आता म्हाका या सी एचाक म्हणजे कोण उदाहरण दिता, सी एच येवपाक जाय
चिमटो,
हा
चिमटो
चिमटो चिमटो बरयताना ते ची जाता पळय, कित्याक सी एच
आय
आय चिमटो म्हणजे कितें खबर आसा तुका, खबर कोणाक कोण सांगता चिमटो म्हणजे कितें
पिंच कपडे सुकोवप
कपडे सुकोवप तो मेळटा न्हू असो कपडे सकयल पडू नये दर्ये वयले वाऱ्याक ताका लागता तो चिमटो मागीर दुसरो चिमटो काडून घे पिंच तो चिमटो काडटा असो चिमटो बरें आनी कोण म्हाका दिता सीएच येता
चार
चार चार चार म्हणजे कितें
फोर
चार पूण आनीक उदक कोंबडी आसा तुमकां खबर आसा ताका म्हणटा चार पणसाची चार पणस तुमी जाणा न्ही पणसाचे आमी घरे काडटा आनी घरे बरे खाता आमी न्ही मागीर ते कितें उरता न्ही आनी उडयता ताका म्हणटा आमी पणसाची चार ते आमी गायेक म्हशीक घालता
स्पेलिंग सेम
स्पेलिंग आतां स्पेलिंग दोन प्रकार कोंकणींत बरयता खंयचे पणसाची चार बरयतना सी एच ई आर थंय दुबावच ना पूण चार बरयतना कांय जाण सी एच ए आर बरयता आनी कांय जाण सी एच ई ए आर बरयता आतां अशें कित्याक कित्याक म्हणजे आमची भास अजून ती स्टँडर्ड जावपाचे वाटेर आसा तशी इंग्लीश स्टँडर्ड जाली हिंदी जाली मराठी जाली तशी आमची भास अजून जावंक ना कित्याक तुमकां तुमी जाणा आतां तुमचे शाळेन सगळीं भुरगीं कोंकणी शिकता
ना
सगळीं कोंकणी शिकना सगळीं जर कोंकणी शिकली तर आमची एक वेगळी प्रमाणता आसली कांय जाण कोंकणी शिकता कांय जाण मराठी शिकता कांय जाण फ्रेंच घेता कांय जाण पुर्तुगेज घेता कांय जाण उर्दू घेता एज अ थर्ड लँग्वेज न्ही शाळा प्रमाणे ते बदलता पूण कंपलसरी म्हणून कोंकणी ना गोंयांत देखून हाका लागून हो फरक बरे तरान आसा पूण नागरीक तो फरक ना नागरीक बरे तरान एकच पद्दतीन ते बरे तर चार आनी चार स्पेलिंग एकच उरता नागरीक पूण संदर्भा प्रमाणे पणसाची चार म्हणचे पडटा आनी म्हाका चार रुपय दी चार आंबे दी अशें म्हणचें पडटा बरें आनी खंयची उतरां सीएचान सुरू जाता
चोर
चोर जालें चोर स्पेलिंग कितें जोखीम
सी एच ओ आर
सी एच ओ आर चोर आनी कोण म्हाका सांगता
चवथ
चवथ चवथ सी एच येता सुरू जाता
चड
चड चड म्हणजे कितें
कमीचे उरफाटे
कमीचे उरफाटे चड म्हणजे मोर आनी ते क्रियापद जाल्यार इफ इट्स अ वर्ब ताका आनीक अर्थ आसा चड म्हणजे कितें क्लायम झाडार चड मडार चड बशीर चड न्ही चड अशें एखादें आसा आनी कितें आसा उतरां
चक्री
चक्री चवथीक करतात ती चक्री ताका चक्री पूण ताकाय तुमकां सांगता ताका प्रमाण कोणी चक्री म्हणटा चक्री म्हणपी लोक आसा आनी चक्री म्हणपी लोक आसा अशें फरक आसा प्रमाण कोंकणी न्ही ताका चक्री तशें चपाती स्टँडर्ड जाता आनी चपाती बोली जाता लक्षांत गेले ना
गेले
असो फरक आसा तशें चटणी प्रमाण कोंकणी आनी चटणी बोली रूप लक्षांत गेले ना अशें ही प्रमाण रुपां आमकां शिकची पडटा परत एक पट आमी वाचूया कित्याक हो पाठ मातसो कठीण आसा पण कोण वाचता मितन तुम्ही वाचा पळया तूं वाच
चक्र
चक्र हांगा आमी चक्र हांगा आमी चक्र म्हणना आमी म्हणटा हांगा चक्र पूण ताका एक कोंकणी उतर आसा कोण सांगता म्हाका हाका चक्र हिंदी मराठी कन्नड आनी आमची गुजराती भाशांनी चक्र म्हणटा पूण ताका एक कोंकणी उतर आसा कोणाक खबर तुमकां खबर आसा ओके खबर ताका कोंकणीन म्हणटा चाक ताका म्हणटा आमी चाक चक्र आसा पळया त्याच अर्थान चाक पूण चाक दोन अर्थ आसात चाक नामपद नामपद म्हणजे नाव ते वील पूण ते जर वर्ब जाले क्रियापद जाले चाक म्हणजे टेस्ट ते तुमकां खबर आसा स्पेलिंग टेन्स स्पेलिंग कौन सा था चाक
सी एच
ए के चाक म्हणजे व्हील आणि चाक म्हणजे अजून
चीट
चीट
चावी
चावी
चिकू
चिकू
चिबूड
चिबूड दुबाव सांगतो तुमका आता आतल्यान आम्ही कितले आवाज शिकले या पाठान
च
च चे आणि च
हा कितले एक दोन दोन आवाज आम्ही शिकले ताची कुरू सिंबल इज सेम सी एच पण सी एच दोन ध्वनी असा केन्ना केन्ना च जाता आणि केन्ना केन्ना च जाता हे सारखे समजून घेऊचे पडतं आम्ही सी एच आय आयले ते च जाता व सी एच ई आयले च जाता पण सी एच ए सी एच ओ सी एच यू आम्ही आता सी एच यू ची उदाहरणं घेऊक ना कोण म्हाका दिता सी एच यू तर सुरू जावपी कोंकणी उतरां आसा चूक चूक ही तुझी चूक आम्ही चूक म्हणना पण कोंकणी शिकपी हेर भासांचो लोक आसा न्ही कोण हिंदी मलयाळम कन्नड तामिळ तेलुगू तांकां सी एच यू के दिला ती कशें वाचता जर ना चूक म्हणटा चूक चूक म्हणून येना तांकां सोंपेपणी बरेच दीस तांकां शिकोवचे
तुम्ही आयकल्यात आत्ता छ विशेंत बॅप्टिस्ट सायकलेत छ विशेंत
ओके
इट्स अ बिट डिफिकल्ट टू गेट युअर टंग अराउंड छ बिकॉज द वर्ड जस्ट फॉर एन एक्झाम्पल the key, the word key can be savi or chavi.
Chavi.
Chavi becomes Hindi or Marathi. Savi becomes more of Konkani as such.
Yeah.
Okay. Chak becomes Konkani, but chakra can become
Marathi
or Hindi as such. Chitti can become
Hindi, Marathi.
Marathi, but cheat can become so Konkani, the sound, the sounds and the actual diction counts quite a bit as such.
Yes.
So on that note, let's stop here. It's a bit tough as we go along to get those sound speeches right.
Yep.
And let's continue with our music and enjoy the rest of our evening.
Afternoon. Yes. Fantastic. Thank you, Richard. It was fantastic being on the show and trying to learn Konkani in the way Pratap, Father Pratap is teaching us.
Yes.
And it's lovely to actually do that pronunciation and get that word right.
Right, yeah. Otherwise, you could sound a bit of Maharashtrian or you could sound somebody, a language which is not
Konkani.
Not Konkani as such. Yes. So, as we listen to music, we just say a big thank you for all our listeners and also to remind you that this program has been supported by Reliance Ventilation System and Mortgage Master.
Uswatana Sintana Tuji Matin Kelta Ratso Sandrim Persaltana Sopuna Tuji Pishar Kalta Motis Muja Bowen Moga Bibombo Lipalai Tukai Haunena Jini Ete Un Muja Parkun Bole Just moga chikuna Tuhye moga utar pancha chikye Tuhye sanat tuzo tim chak se Tuhye moga patir sar chak sangye Tuhye, tuhye Tuhye chini moga sungaram Tuhye sumit pura tir korum Tuhye moga mone sobom chak Tuhye, tuhye, tuhye
फुलचा फुला बोरी सोबाई तुझी ती पर सरता तूदेव नेमचा सूर्या बाई तोंडार मुझा प्रकाश हाटा कळीत नसताना सुरपुड्यांगो तुझा काळजांचा गो घेतला चिंतना निस्तुका बेगुंगो मुगा जीव हो तुझो झाला तू ये मुगा उदार पांचा जीव ये सगळा तुझो तिमच्या सदा ये मुगा मध्ये सरच्या संगी ये तू ये तू ये Chini moga sungara tuye, sobi tura tirkoru tuye, moga tune suboncha tuye, tuye, tuye.
आसले सोबित चेडुना गर्षे तोले गोरे गोरे बोले मौजान रावण साईना हे माकरेना तुझे आसले सोबित चेडुना गर्षे तोले गोरे गोरे बोले मौजान रावण साईना रोस्तर चलों तू व्यतना युनो गलता इसो सुन साईना सोगले चेडियां पिशे गुत्ता है कौन उसी एक पच दोर गोबा है पोइले स्पाउटी तू का पोइले कालीज तू का आज बेटोइले तुझे चिंता तू का चाशेता क्या ना मोचे तू साथे ले हे माकरेना तुझे वसले सो बीत चिडुना गर्शे तोड़े गोरे गोरे बोले मोचान रावण साईना हे माकरेना तुझे वसले सो बीत चिडुना गर्शे तोड़े गोरे गोरे बोले मोचान रावण साईना सोबित चिडुना गर्षे तोड़े गोरे गोरे बोले मौजान रावण साईना हे माकरेना तुझे हौसले सोबित चिडुना गर्षे तोड़े गोरे गोरे बोले मौजान रावण साईना सोबित खाएन तू बोला मोनान मजा तू रीला कितले चेडे लव यू मुंडा कोणाची परवा तू करीना एकटेच क्यों दुसरे नाका उतर दी रावता तुका बेताई तू फटल्या नासा मात्शे पळोन पोय माका हे माकरेना तुझे वसले सोबीत चिडुना गर्षे तोडले गोरे गोरे बोले मौजान रावण साईना हे माकरेना तुझे वसले सोबीत चिडुना गर्षे तोडले गोरे गोरे बोले मौजान रावण साईना ले सो बीत चिडुना गर्षे तोड़े गोरे गोरे बोले मौजान रावण साईना हे माकरेना तुझे हौसले सो बीत चिडुना गर्षे तोड़े गोरे गोरे बोले मौजान रावण साईना काळी से तुका चाशेता लागी यो पुस तू वेता आई लव यू मुणन तुका गोपान मौजा विंगोईता मौजा सारको म्यावचोना काळ संतान तुझो मुकोता राणी पोरी जी है तेले तुका मोजी बास्तिता हे माकरेना तुझे हौसले सोबीत चिडुना गर्षे तोड़े गोरे गोरे बोले मौजान रावण साईना हे माकरेना तुझे हौसले सोबीत चिडुना गर्षे तोड़े गोरे गोरे बोले मौजान रावण साईना
Pula sota, sobe tole amukar swarga purindi soy soglo sonsar viswashi ponacha paudus paudyar mugu boy loy variar has vivido en nuestro abrazo hogar de tu alma y hoy te marchas pareciera sin pensarlo a retoños que irán por la vida sin ti buscando tu regazo. Sondrim liplo, kupat morbar, wistoram ga tuver kuruchi tvoj furar. Ula sondam, sobe mazar, koso pusum da to portla je kvortar. Devan tu ka filis guru, burgin kurta trosar.
Oh, शांति दीता ना मन कांति ये ताना मुझे मुकार तुझे इनसे रुपड़े उबे जाता ना बहुत तकलीफ आ गई ता मन घंटे खन खन ता लस दक्षिण सोडो नोरे तू मना नीच
गुड गाइस गेवन आइल्या तुमका सुशेगा दनपा ऑकलैंड असो कोंकणी रेडियो प्रोग्राम हर एक सनवार पावणे चार वर 104.6 प्लैनेट एफ एम आवय आणि ऑनलाइन ऐकून वशात तुम्ही www.planetaudio.org.nz